आकाशवाणी राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. अमेरिकेनं अन्नपदार्थ आयातीवरील कर कमी केल्यानं महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला लाभ होणार. भारत फ्रान्स गरुड 25 द्विपक्षीय हवाई सराव आजपासून फ्रान्समध्ये सुरू. सिक्कीममधील डोकलाम आणि चो ला ही पर्यटन स्थळ 15 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी खुली होणार आणि देशात काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीत 44व्या भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात काल महाराष्ट्र दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याच्या कलांचं मनोहारी दर्शन यावेळी उपस्थितांना घडवण्यात आलं. महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांनी या सोहळ्याचं उद्घाटन केलं. नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लोकरंग महाराष्ट्राचे या कार्यक्रमात 50 हून अधिक कलावंतांनी सहभाग घेतला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्नपदार्थ आयातीवरील कर कमी केले आहेत. यामुळे भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ होणार आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातून येणारी फळं आणि फळांचे रस, चहा आणि मसाले यांच्यावर परस्पर शुल्काचा परिणाम होणार नाही. व्हाईट हाऊसनं नमूद केलेल्या इतर वस्तूंमध्ये कॉफी, चहा, कोको, संत्री, टोमॅटो यांचा समावेश आहे. ट्रम्प यांनी यापूर्वी भारतातून होणाऱ्या आयातीवर 25% परस्पर शुल्क लादलं होतं आणि रशियन तेल खरेदी केल्याबद्दल अतिरिक्त 25% दंडात्मक शुल्क लावलं होतं. अमेरिकेतील महागाई रोखण्यासाठी ट्रम्प यांनी यापूर्वी जेनेरिक औषधांना शुल्कातून सूट दिली, त्याचाही भारताला लाभ झाला. अमेरिकेला निर्यात होणाऱ्या निर्धारित जेनेरिक औषधांपैकी 47% औषधं भारतातून पुरवली जातात. भारतीय वायुदल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड 25 या 8व्या द्विपक्षीय हवाई सरावामध्ये सहभागी होणार आहे. भारतीय वायुदल 27 नोव्हेंबरपर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दलासोबत हा सराव करणार आहे. वास्तववादी वातावरणात प्रत्यक्ष रणनीती आणि प्रक्रिया सुधारणे हे या सरावाचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. दोन्ही वायुदलांमधील संवाद, प्रत्यक्ष कार्यवाही करता उपयुक्त अशा ज्ञानाची आणि सर्वोत्तम पद्धतींची देवाणघेवाण करण्याची ही संधी ठरेल असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. या सरावादरम्यान भारतीय वायुदलाचं सुखोई 30 MKI विमान फ्रेंच लढाऊ विमानांसोबत जटील हवाई लढाऊ परिस्थितींमध्ये हवेतून हवेत लढाई, हवाई संरक्षण आणि संयुक्त हल्ल्यांचा सराव करेल. दिल्लीतील लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये चालत्या कारच्या स्फोटाचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था NIA पथकानं बुऱ्हाणपूरमधील अनेक ठिकाणी छापे टाकले, मात्र अद्याप कोणालाही अटक झाल्याची नोंद नाही. एनआयए पथक दिल्लीतील लाल किल्ल्यावरील स्फोटाशी संबंधित बुऱ्हाणपूरमधील एका संशयिताचा शोध घेत आहेत. ही संपूर्ण कारवाई ठोस अशा गुप्तचर माहितीवर आधारित असल्यामुळे लवकरच या प्रकरणात मोठं यश मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान दिल्ली बॉम्बस्फोटानंतर तपास यंत्रणा इंदूरमधील महू येथील सिद्दीकी कुटुंबावर बारीक लक्ष ठेवून आहेत. गुप्तचर संस्थांनी अल फलाह विद्यापीठाचे कुलगुरू जवाद अहमद सिद्दीकी यांच्याबद्दलही अहवाल मागवला आहे. जवाद यांच्या कुटुंबावर कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय वृत्तपत्र दिनानिमित्त पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. स्वतंत्र, निर्भय आणि तथ्यांवर आधारित पत्रकारिता ही मजबूत लोकशाहीचा पाया आहे. समाजाचा खरा आवाज समोर आणण्यात, लोकांच्या भावना प्रतिबिंबित करण्यात आणि प्रशासन आणि प्रशासनाला जबाबदार धरण्यात माध्यमांची भूमिका महत्वपूर्ण आणि प्रेरणादायी असल्याचं त्यांनी नमूद केलं. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी आधुनिक जगासाठी सनातन तत्वज्ञान मांडलं आणि ते देशाच्या काळाच्या आणि परिस्थितीच्या गरजेनुसार एकात्म तत्वज्ञान म्हणून सादर केलं असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल जयपूर इथं एका कार्यक्रमात व्यक्त केलं. धर्म म्हणजे फक्त धर्म किंवा तत्व नसून ते एक अंतिम ध्येय आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन आहे असं भागवत म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सीमा भागातील पर्यटनाचा विस्तार करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचलत सिक्कीम सरकारनं संवेदनशील अशा डोकलाम आणि चो ला ही पर्यटन स्थळं यंदा 15 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी खुली केली जाणार आहेत अशी घोषणा केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना पहिल्यांदाच या उच्च सुरक्षा सीमा भागात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाईल. केरळमधील प्रसिद्ध शबरीमाला अय्यप्पा मंदिर आज मंडलम मकर विलक्कू यात्रेच्या निमित्तानं भाविकांसाठी खुलं केलं जात आहे. मंडल पूजा 27 डिसेंबरला होणार असून मकरविलक्कू उत्सव 14 जानेवारीला आहे. रोज 90,000 भाविकांना नोंदणीनुसार तसंच आयत्यावेळीही रांगेत उभं राहून दर्शन घेता येणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी काल गाझा, इराणचा अणुकार्यक्रम आणि सिरियातील परिस्थिती अशा मध्य पूर्वेकडील विविध घडामोडींवर दूरध्वनीवरून चर्चा केली. युद्धबंदी कराराची अंमलबजावणी, गाझापट्टीतील कैद्यांची देवाणघेवाण, इराणचा अणुकार्यक्रम आणि सिरियातील स्थैर्य यावर विचारविनिमय झाल्याचं रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. चिलीमध्ये आज राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार असून सत्ताधारी डाव्या विचारसरणीच्या युतीविरुद्ध उजव्या विचारसरणीच्या उमेदवारांचा सामना होणार आहे. देशात वाढता गुन्हेगारी दर, वाढतं स्थलांतर, डाव्या विचारसरणीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक यांच्या धोरणांवरील असंतोष यांचा सामना होत असताना मतदार दक्षिण अमेरिकन राष्ट्रासाठी वेगळी दिशा निवडण्याची काही विश्लेषकांना अपेक्षा आहे. कोणत्याही उमेदवाराला 50% जास्त मतं मिळाली नाहीत तर चिलीच्या कायद्यानुसार हे दोन्ही आघाडीचे उमेदवार 14 डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा निवडणूक लढवतील. हिंसक गुन्हेगारी आणि राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शिनबॉम यांच्या सरकारच्या विरोधात काल मेक्सिको शहरामध्ये विविध युवा संघटनांच्या हजारो निदर्शकांनी मोर्चा काढला. काही आठवड्यांपूर्वी उरुपानचे महापौर कार्लोस मांझो यांच्या हत्येसह काही बड्या व्यक्तींच्या हत्येचा निषेध करत कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान या मोर्चांना आपल्या सरकारला विरोध करणाऱ्या उजव्या विचारसरणीच्या राजकारण्यांनी निधी दिल्याचं राष्ट्राध्यक्ष शिनबॉम यांचं म्हणणं आहे. राज्य निवडणूक आयोगानं काल छाननी आणि माघार प्रक्रियेनंतर दिल्ली महानगरपालिकेच्या 12 प्रभागांच्या पोटनिवडणुकांसाठी नामांकन पूर्ण झाल्याची घोषणा केली. आयोगाला 12 रिक्त जागांसाठी 133 नामांकन अर्ज प्राप्त झाले, त्यातले 53 वैध तर 80 नामांकन नाकारण्यात आले. 30 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुका होणार आहेत. नोएडा इथं आजपासून 20 नोव्हेंबरपर्यंत जागतिक मुष्टीयुद्ध चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीचं आयोजन करण्यात आलं आहे. ब्राझील, पोलंड आणि कझाकस्तानमध्ये यापूर्वी झालेल्या 3 विश्वचषक टप्प्यांनंतर ही अंतिम फेरी आहे. या स्पर्धेत 18 देशातील 130 मुष्टीयोद्धे सहभागी होतील. क्लॉडिया वादळामुळे पोर्तुगाल, स्पेन आणि ब्रिटनमध्ये तीव्र हवामान परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्यात 3 जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. पोर्तुगाल आणि शेजारच्या स्पेनच्या काही भागांमध्ये वादळ क्लॉडियामुळे निर्माण झालेल्या अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत असून हे वादळ ब्रिटन आणि आयर्लंडच्या काही भागांपर्यंतही पोचलं आहे. पोर्तुगालमध्ये अल्बुफेरा इथं झालेल्या वादळासह मोठं नुकसान झालं आहे. पोर्तुगीज हवामान सेवेनं आयपीएमएनं संपूर्ण अल्गार्वे आणि बेजा आणि सेतुबल जिल्ह्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. वेल्स आणि इंग्लंडमध्ये मुसळधार पावसात बचाव कार्य सुरू आहे. भारतीय हवामान विभागानं पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तर प्रदेश तसंच मध्य प्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उद्यापर्यंत काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज तामिळनाडू आणि कराईकलमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा, केरळ आणि माहे येथील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. दरम्यान दिल्ली एनसीआरमधील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीत असून आज सकाळी 7 वाजता हवेचा गुणवत्ता निर्देशांक 385 इतका नोंदवला गेला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा. अमेरिकेनं अन्नपदार्थ आयातीवरील कर कमी केल्यानं महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला लाभ होणार. भारत फ्रान्स गरुड 25 द्विपक्षीय हवाई सराव आजपासून फ्रान्समध्ये सुरू. सिक्कीममधील डोकलाम आणि चोला ही पर्यटनस्थळं 15 डिसेंबरपर्यंत पर्यटकांसाठी खुली होणार आणि देशात काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट येण्याची शक्यता. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.